प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता अशा हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवरायांनी केली. महाराष्ट्र राज्याच्या कक्षा वाढवल्या, हिंदूंमध्ये अस्मिता निर्माण केली, त्यांचा आत्मविश्वास जागवला. शत्रूला मारता मारता धारातीर्थी पडण्याचा त्यांचा महामंत्र हजारो शिवनिष्ठ मावळ्यांनी शिरसावंद्य मानला. अगदी कोवळ्या वयात किल्ल्यामागून किल्ले जिंकणारा शिवबा, मातृभक्त गुरुभक्त शिवबा, परस्त्रीला मातेसमान मानणारे शिवराय, हिंदू धर्माबरोबरच सर्व धर्मियांना समानतेनं वागवणारे शिवराय, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी.
शक्ति बलोन्मत्ता सपदतली तुड़वी